चीनीमंडी.com पॉडकास्ट।
आग लागून 5 एकर ऊसाचं पीक जळालं। खरखौदा परिसरातील लालपूर गावातील एका शेतकऱ्यानं विजेची एक लाईन खराब होण्याची तक्रार केली होती, पण त्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही। परिणामी त्या शेतकऱ्याच्या 5 एकर ऊसाचं पीक जळून गेलं। याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। शेतकरी महावीर सिंह यांचे पुत्र संजीव कुमार म्हणाले, त्याची लालपूर मंढय्या रोडवर शेत जमीन आहे। इथून जुन्या खराब झालेल्या विजेच्या तारा गेलेल्या आहेत आणि यामध्ये स्पार्क होत असतो, त्यामुळे शेतामध्ये आग लागण्याची शक्यता कायम असते। महावितरण विभागाच्या दुर्लक्षामुळे पीडित शेतकऱ्यांच्या ऊसाच्या पिकात आग लागली आणि 5 एकर पीक जळून गेलं। याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत।